camera.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत ऍक्टर डिरेक्टर श्रेयस तळपदे सोबत. तो सुद्धा त्याच्या घरूनच गप्पा मारतोय, जसं मी तुमच्या बरोबर माझ्या घरून गप्पा मारतीये. आणि श्रेयस, मला आता हे विचारायचंय की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट शूटिंगमुळे बिझी शेड्यूलमुळे तुला वेळ मिळत नव्हता, पण आता ती गोष्ट तू करतोय ती कुठली?
हे ऍक्च्युली जे मी म्हणालो ना की आद्याबरोबर टाइम स्पेंड करणं, आता मी जो वेळ स्पेंड करतोय तिच्या बरोबर तो मी आधी कधीच केला नव्हता. आणि ती आता इनफॅक्ट थोडी थोडी मोठी होते, काही गोष्टी छोट्या छोट्या तिला कळायला लागल्या, काही प्रश्न विचारते, डेरा डेरा करून थोडी मागे मागे असते, खेळतो आम्ही, काही वाचून दाखवतो तिला, काही गाणी ऐकतो, काही गाणी तिला जे आता आवडायला लागली आहे त्याच्यावर डान्स चालू असतो. सर अ लॉट ऑफ लिटल लिटल थिंग्स दॅट यू कीप डुईंग विच यू आर नॉट डुईंग. सो आय थिंक दॅट इज यु नो आय एका अर्थी बघायला गेलं तर आपण याच्यात पॉझिटिव्ह काय घ्यायचं तर मला वाटतं ही गोष्ट आहे की मला मुली बरोबर जेन्युइनली वेळ स्पेंड करता आला. यु नो ग्रोईंग अप इयर्स मध्ये वेळ इतका पटकन जातो की आपल्याला म्हणजे बघता बघता ती मोठी होईल आणि कळणार पण नाही कधी झालं. आणि अफकोर्स एकदा शाळा वगैरे सुरू झाल्यानंतर मग ऍज इट इज त्यांचं विश्व चेंज होऊन जातं. तर मला वाटतं ही काही वर्ष असतात जेव्हा त्यांच्या बरोबर आपण मॅक्झिमम टाइम स्पेंड करू शकतो. सो आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज हॅपनिंग. 93.5
रेड एफएम बजाते रहो.